प्रेषितांची कृत्ये अध्याय 14. मग इकोन्यात असे झाले की यहुदी लोकांच्या सभास्थानात ते एकत्र मिळून गेले आणि अशा रीतीने बोलले की यहुदी व हेल्लेनी यांच्या मोठ्या जमावाने विश्वास धरिला. परंतु जे यहुदी विरोधी होते त्यांनी विदेशी लोकांचे मन बंधुवर्गाविरुद्ध चेतवून दूषित केले. ते बरेच दिवस तेथे राहिले व प्रभूविषयी निर्भीडपणे बोलले. त्यानेही आपल्या कृपेच्या वचनाबद्दल साक्ष दिली, म्हणजे त्यांच्या हातांनी चिन्हे व अद्भुते होऊ लागली. तेव्हा नगरातील लोकसमुदायात फूट पडली. कित्येकांनी यहुद्यांची व कित्येकांनी प्रेषितांची बाजू धरली. मग त्यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरता विदेशी व यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसकट त्याचवर धावले. हे पाहून ते लुक्वनिया प्रांतातील लुस्त्र व दर्बे या नगरात व त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्थ सांगत राहिले. तेव्हा लुस्त्रात कोणी एक माणूस पायांनी अधू असा बसला होता. तो जन्मता पांगळा असून कधी चालला नव्हता. त्याने पौलाचे बोलणे ऐकले. त्याने त्याचकडे दृष्टी लावून व त्याला बरे होण्याचा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले,
तू आपल्या पायावर नीट उभा राहा.
तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पौलाने केलेले कृत्य पाहून लोकसमुदाय लुकोनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले,
मनुष्यांच्या रूपाने आम्हाकडे उतरले आहे.
त्यांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजाऱ्याने बैल व माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांबरोबर तो यज्ञ करणार होता. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडिली आणि लोकांमध्ये शिरून उच्च वाणीने म्हटले,
गृहस्थांनो, हे का करिता? आम्ही व तुम्ही संभावनेची मनुष्य आहो. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश पृथ्वी समुद्र व यातील अवघे उत्पन्न केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हास सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रास त्यांच्या मार्गानी चालू दिले, तथापि त्याने स्वतःच साक्षी विरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हास दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हास मन भरून तृप्त केले.
असे बोलून त्यांनी आपणाला यज्ञ करण्यापासून लोकांस मोठ्या मुश्किलीने आवरले. नंतर अंत्योखिया व इकोन्या येथून कित्येक यहुदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकले. पण शिष्य त्याच्या सभोवते जमल्यावर तो उठला व निघून नगरात आला. मग दुसऱ्या दिवशी बर्णवा बरोबर तो दरबेस गेला. त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र इकोन्या व अंत्योखिया या नगरात ते परत आले आणि शिष्यांची चित्ते स्थिरावून त्यास बोध केला की विश्वासात टिकून राहावे,
कारण आपणाला पुष्कळ संकटातून देवाच्या राज्यात जावे लागते.
त्यांनी त्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील मंडळ निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याचकडे त्यास निरविले. मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिरगा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंतुखियास येण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी साधिले त्याकरिता त्यांना देवाच्या कृपेवर निरविल्यावर तेथूनच निघाले होते. तेथे पोचल्यावर त्यांनी मंडळी मिळवून आपण देवाच्या सहवासात असताना त्याने काय काय केले आणि विदेशी लोकांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले हे सांगितले. मग ते शिष्यांच्या बरोबर बराच काळ राहिले.